आएगा भाई ऐसे ऑल ऑफ थिंग्स
लैपटॉप ओपन करा है करा
कुठे का प्रदर्शन आपल्याला फॉलो होतो आई लाईक दिस सिस्टम परत आपला फोन पाहिजे सगळ्यांना आपला फोन सगळ्यांना दिला पाहिजे हॅलो
हा
डिफेंड दिलं म्हणा हो म्हणून मी म्हटलं की या संडेला करून फोन म्हणजे तुम्ही अवेलेबल असाल फोन मी काही झालं बोलणं परत आणखी सोबत ओके बर ओके आणि रेग्युलर पण बघ ते कधी प्लॅन करतात तसे इकडे पुण्यात सगळे जर थोडस हा इथं आल्यानंतर तू साईड विजिट वगैरे अरेंज करू शकतो मी काहीच अडचण नाही फक्त काय माहिती आता या सिच्युएशन मध्ये काय मी का इन्सिस्ट करत होतो की लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जो काही डिस्काउंट आपण वर्कआउट करतोय ना तो डेफिनेटली नंतर पेक्षा नक्कीच जास्त असणार आहे आता म्हणून म्हटलं की आता जे चालेल कसं आहे की थोडा 1-2 लाखाचा अडिशनल फायदा झाला तर तो चांगलाच आहे ना म्हणजे फक्त थ्री लोक तुम्हाला तिथून फक्त एकदा ट्रॅव्हल करून इकडे यावं लागेल असं एवढंच फक्त एकदा बोलून बघा काय होतं आता काय प्रॉब्लेम बावधन पण आहे काय प्रॉब्लेम ओके येस येस मॅम